जेब गरम तो दान धरम 75 तुला देऊन 25 मला ठेव काय चुत्या लेले काय चुत्या
देवमळची यात्रा सुरू होते. दरवर्षी लाखो भाविक येतात या यात्रेला आणि लाखो भाविकांबरोबरच कोटींचं दान.
ज्याच्या हातात बंदूक असते ना त्याला भेजा चालवण्याचे प्रश्न विचारायचे नसते. यात
बंदूक चालवायची हाव दिसते तुला.
देवाच्या मंदिरावर पार लोकांच्या श्रद्धेच काय
वाज रे तुला अर्ध्या गवऱ्या तुझ्या मस्तात गेल्या पण तुझा भात काय
लागत आलाय खरा डार्लिंग चान्स
डन 75-25
ठीक आहे 50-50 डन
शिकार माझी आणि तुम्हाला 50-50 75-25
June 2 offers.